नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। या सत्कार मुखेल खबरो। चौथीची परब उमेदीन आणि भक्तीभावान मनयतात। गणपती बाप्पा पावलो घराघरांनी। बायलांच्या आणि भुरग्यांच्या सुरक्षितते खातीर पिंक फोर्स पुलीस तैनात करतले मुख्यमंत्री प्रमोद सावंत। पोस्टल मास्टर जनरल कार्यालयात 30 सप्टेंबराक प्रादेशिक टपाल न्यायालयाचे केला आयोजन। आज आणि फुडल्या 7 दिवसांनी कोकण आणि गोयासहित हेर राज्यांनी घोगे आणि पाऊस पडू येता। आयएमडीची शिटकावणी। आता पुराय खबरो। आज पुराय देशभरात गणेश चतुर्थीची परब व्हडा उमेदीन आणि भक्तीभावान मनयतात। सकाळसावन घराघरांनी गणपती पुजले। चडशे गणपती 1.5 वा 5 दिसांचे असतात, पण खूप कडे 7, 9, 11 आणि 21 दिसांचे गणपती पुजतात। भौशिक गणेशोत्सव मंडळांनी माटव सजयल्यात आणि गणपती चवथी निमतान खुपशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळींचे आयोजन केलं। भगवान श्री गणेशांचं जन्मदिन म्हळ्यार चवथ। गणपती ही बुद्धीची, भरभराट्याची आणि भाग्याची देवता। गणेश विसर्जन हे मुंबईसारख्या शहरात भव्य मिरवणुकीत जाता। तसेच गावागावांनी आणि शहरांनी लोक मिरवणुकांनी ढोलताशांच्या गजरात गणपती विसर्जन करतात। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी गणेश चतुर्थीची परबी भेटयल्या। सोशल मीडिया पोस्टात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परब देशातल्या खुपशा वाठारांनी सामूहिक उमेदीन मनयतात आणि ते सामाजिक ऊर्जेचे एक सुंदर उदाहरण असे म्हणा। भारतीय परंपरेत भगवान श्री गणेशाक शुभ आणि आडमेळी पैस करपी दैवत मानतात। संकटापासून सगळ्यांचे रक्षण आणि सगळीकडे समृद्धी पातळची अशी राष्ट्रपतींनी प्रार्थना केल्या। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे मूर्त स्वरूप आणि लाखांनी लोकांच्या काळजात त्यांचे खाशेले स्थान असा असे म्हणा। लोकांनी एकता, बंधुता आणि सामूहिक यत्नातल्या आडमेळी पैस करपाक वचनबद्धता आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि श्री गणेश सगळ्यांना शांती, समृद्धी आणि खोस देऊ अशी प्रार्थना केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्यो हार्दिक शुभेच्छा दिल्यात। गणपती बाप्पा मोरी असे म्हणून त्यांनी सगळ्यांच्या कल्याणाखातीर प्रार्थना केल्या। चौथीची परब मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपाल प्रिय श्रीधरन पिल्लय हांणी लोकांक परबी भेटयल्या। गणेश चतुर्थी ही परब धर्म, जातपात कडेक दवरून सगळेजण खुशयेन आणि उमेदीन मनयतात। श्री गणेश हिंदी देवतापैकी सगळ्यात पूज्य देव, त्यांना विघ्नेश्वर म्हणतात। चौथी निमतान कुटुंबातले पुराय सदस्य एकठांय येतात आणि खुशयेन चवथ मनयतात सगळ्यांक परबी असे राज्यपालांनी म्हणा। गणेश चतुर्थी गोयात चवथ म्हणतात। एकता, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आशिल्लो हो गणेशोत्सव आनंदाचा आणि भरभराटीचं जाऊ। गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरात नवी आशा आणि खोस घेऊन येऊ। हे पवित्र सण जो कुटुंब आणि नातेवाईकांक एकठांय हाडटा, समाजात एकता आणि संस्कृतीचो आदर या मूल्यांक व उत्सव उर्बा दिता असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणा। ही चवथ सैमाची राखण, संवर्धन करून जण एकट्यान मनोवची असे आवाहन त्यांनी केलं। फोंड्या शहरात आणि फोंड्या तालुक्यात गणेश मूर्तीच्या पारंपरिक पद्धतीन वाजत गाजत जल्लोषात आगमन झाले। भौशिक आणि घरगुती गणरायाचे आगमन आज भक्तिमय वातावरणात झाले। हालीसराक पर्यावरणाक अनुकूल पद्धतीन गणेशोत्सव उत्सव मनोवपाची प्रवृत्ती नागरिकांमध्ये दिसपाक लागल्या। आयच्या गणेश चतुर्थी सावन अनंत चतुर्दशी मेरेन फोंडे शहरात आणि पुराय गोयात गणेशोत्सवाची उमेद दिसतली। विघ्नहर्ता विद्येचा देव गणपती बाप्पा आज गणेश चतुर्थी घराघरांनी पावलो। 10 दीस गणरायाची पूजा करून भौशिक गणेशोत्सव मंडळात तसेच घराघरात भक्तिमय वातावरण असतले। त्याचप्रमाणे बाजारांनी वेगवेगळ्या सुवातींनी गणेशाच्या खूप सोबीत मूर्ती आणि वेगवेगळ्या तरांची मूर्ती विक्री खातीर आशिल्ल्यो। आपल्या आवबापासयत लहान भुरगी मूर्ती विकत घेवपा खातीर बाजारात गर्दी करताना दिसली। भक्तांची आडमेळी पैस करपी आणि सुखसमृद्धी निर्माण करपी गणरायाक येवकार दिवपा खातीर गणेश भक्तांमध्ये उमेदीचे वातावरण आशिले। अलंकारिक मखर, रंगीत माळो आणि गणेश अलंकार विकत घेवपाक गणेश भक्तांची गर्दी झाली। तालुका प्रशासना वांगडा फोंड्या पोलिसांनी कायदो आणि सुव्यवस्थेची तयारी केल्या। राज्य सरकार गोयकारांखातीर 10 ते 15 लाख रुपयात तालुका पांवड्यार 2 बेडरूम आशिल्लो राबिते घर ह्या 2 वर्सात उपलब्ध करतले। ताका लागून येवजण तयार करपाचे काम सरकारान हातान घेतला आणि येवजणेचो कच्चो मसुदो तयार असा अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या। पणजी दूरदर्शनाच्या हॅलो गोयकार कार्यावळीत उलयताले। बायलांच्या सुरक्षितते खातीर ठराविक मार्गार आणि शाळा आणि महाविद्यालयात सुटपाच्या वेळार बसीत पिंक फोर्साचे पोलीस तैनात करतले असे एका प्रस्नाक जाप दितना त्यांनी सांगले। 50 लाख रुपयांची घरां लोकांक परवडना आणि जागो घेवन घर बांधप हे सपन थारला, देखून ही येवजण हाडपाचो विचार सरकार करता असे त्यांनी सांगले। राज्यात हिंस्र कुत्रे आडचे न्हय आणि आसा त्या कुत्र्यांची नोंद करून त्याची पुराय जबाबदारकी मालकाची असतली याविषयीची प्राथमिक परिपत्रक जारी केला आणि त्याच्याविषयी कायदो करतले असे मुख्यमंत्र्यांनी सांगले। पोस्ट मास्टर जनरल गोय विभागान 30 सप्टेंबराक सकाळी 11 वरांचेर पणजीच्या पोस्ट मास्टर जनरल कार्यालयात 59व्या प्रादेशिक पांवड्यावेल्या टपाल न्यायालयाचे आयोजन केला। ज्यो केसी 6 सप्तकांभितर निवाडो जाऊ ना त्यांचा विचार डाक अदालतात जातलो। पोस्ट, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँको आणि मनी ऑर्डर हाचे संबंधीच्या कागाळींचो विचार जातलो। कागाळीच्या अधिकाऱ्यांक मूळ कागाळ धाडल्या त्याची तारीख, नाव वा हेर तपशील असपाक जाय। इच्छुक गिरायकांनी टपाल सेवा संबंधी आपली कागाळी खऱ्या प्रतीत सहाय्यक संचालक टपाल सेवा 1 पोस्ट मास्टर जनरल गोवा प्रदेश पणजे हांगा धाडपाक जाय। कागाळी दाखल करपाची निमणी तारीख 19 सप्टेंबर ही आसा। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. नववेच्या विद्यार्थ्यांक नोव्हेंबर म्हयन्यात शिक्षण मंडळाची परीक्षा दिवची पडटली. आतामेरेन 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांखातीरच शिक्षण मंडळाची परीक्षा असताली. अनुसार 9वीच्या परीक्षा घेवपाच्यो अशो नव्या शिक्षणीक धोरणातल्या तरतुदीप्रमाण गोय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान शिक्षण खात्यांक सांगला. मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेटये हांणी दिल्ल्या म्हायतीप्रमाण ह्यो परीक्षा प्रत्येक विद्यालयात नोव्हेंबर म्हयन्यात घेतले. फक्त प्रस्नपत्रिका मंडळाकडच्यान धाडटले. 18 वा 19 नोव्हेंबराक परीक्षा आसूं येता. परीक्षा मंडळान नियुक्त केल्ले शिक्षक या विद्यालयात वचून त्या प्रस्नपत्रिकेचे वितरण करतले आणि विद्यालय पांवड्यारच तपासणी जातली. या पद्धतीक लागून पुराय राज्यभरातल्या 9वीच्या विद्यार्थ्यांक एकूच तरेची प्रस्नपत्रिका असतली. 3 भासो आणि 10 विषयांखातीर या परीक्षेतले गुण संकेत थळार दितले. एखादो विद्यार्थी 1 वा 2 मुखेल विषयात नापास जालो आणि हेर 2 विषयात 80% गुण असा तर ताका उत्तीर्ण करतले. गोयची फामाद भाषातज्ञ प्राध्यापक आणि साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत लेखक सर्गेस डॉ माधवी सरदेसाय यांच्या यादस्तीक परिक्रमा नॉलेज टर्मिनसच्या वतीन दर वर्षा दिवपी युवा शिक्षक पुरस्कारा खातीर आवाहन केला. 25,000 रुपया रोख मानपत्र आणि मानचिन्ह अशा पुरस्काराचे स्वरूप असा. अर्जदाराचे वय 40 वर्षांमेरेन असचे. गरज पडल्यास निवड समिती वयाची अट सदळ करतली. अर्जदार खंयच्याय विषयाचा शिक्षक असूं येता. नियमित शिक्षका वांगडा वरांक लेक्चर तत्वाचेर कंत्राटी पद्धतीचे शिक्षकूय लेगीत या पुरस्काराक अर्ज करपाक शकतात. 15 जानेवारी 2025 म्हणसर अर्ज पावपाक जाय. शिक्षणाचो आणि उद्देगाचो समन्वय असपाक जाय. अभ्यासक्रम थारावपाक उद्देग क्षेत्राचा सहभाग असपाक जाय व आदर्शवादी विचार असलो तरी प्रत्यक्षात उद्देजक हाका लागून मुखार येनात अशी खंत शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकार हांणी उक्तायली. शिक्षकांक इंटर्नशीप दिवपाक आयआयटी जीआयएम बंगळुरूची इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा संस्थांनी प्रतिसाद दिला पण उद्देगांक इंटर्नशीप सुविधा दिवपाक वेगवेगळी कारणां दिवन न्हयकार दिला असं त्यांनी सांगले. परवरीत विद्या प्रबोधिनी महाविद्यालयान तयार केल्या निपूण या सॉफ्टवेअरच्या उक्तावणाक ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले. पदवी उपरांत उद्देगात रुजू जावप्यांक काय समजना अशी चर्चा आपण आदिसावन ऐकतालो ती चर्चा अजूनही ऐकूपाक मेळटा. शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र आणि जोडपणान काम करपाक जाय असे ते मुखार उलयले. नुस्ते उद्योग खात्यान नुस्ते विक्रेत्यांक सौर रिक्षा दिवपाची येवजण अधिसूचित केल्या. नुस्ते उद्योग खात्यान आयोजित केल्ले 6 महिन्यांचे प्रशिक्षण पुराय केल्ले नुस्ते विकपी या येवजणेचो लाव घेवपाक पात्र आसात. मत्स्यवाहिनी अशें नाव या येवजणेक दिला. या रिक्षेक 300 वॅटाचे सोलर पॅनल घोषणा स्पीकर नुस्ते साठोवपाक शीतकरण यंत्र जीपीएस ट्रॅकिंग आसप गरजेचे. अर्जदाराक 1 लाख रुपयांची बँक हमी दिवची पडटली. भारतीय हवामान खातें म्हणल्यार आयएमडीन फुडल्या 4 दिसांत ओडिशा दर्यादेग आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पावसाच्यो हालचाली वाढटल्यो असो अदमास काढला. फाल्यां दर्यादेग आंध्र प्रदेश आणि यानामात घोग्यांनी पावस पडपाची शक्यता असा असं आयएमडीन सांगला. हवामान खात्यान आज उदेंत राजस्थान आणि तेलंगणा ओडिशा आणि मध्य महाराष्ट्रात अतिप्रमाणात पावस पडपाचो अदमास दिला. मजगती अस्तंत उत्तर प्रदेश हरियाणा अस्तंत राजस्थान उत्तराखंड गुजरात छत्तीसगड कोकण आणि गोयात आज आणि फाल्यां घोग्यांनी पावस पडटलो. ईशान्य भारतात आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरात फुडल्या 7 दिसांत ही परिस्थिती दिसतली. केरळ माहे दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि दर्यादेग कर्नाटकातल्या या महिन्याच्या 9 तारखेमेरेन आणि फुडल्या 7 दिसांनी मध्य प्रदेशात अशीच परिस्थिती असतली असा अदमास आयएमडीने उक्तायला. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरा वतीन आयोजित 5वी ऐतिहासिक नाट्य सर्त 4 आणि 5 नोव्हेंबराक घेतले ही माहिती कला मंदिराची सदस्य सचिव स्वाती दळवी हांणी दिल्या. फाटली 4 वर्सांसावन ह्या नाट्यसर्तीक खूप बरो प्रतिसाद मेळटा. अनी सर्तीच्यो प्रवेशिका 6 सप्टेंबर सावन कला मंदिरात उपलब्ध केल्यात. सर्तीचो प्रतिसाद पळोवन पयली येवपी पयली ह्या तत्वाचेर फक्त 30 सर्तक पंगड वाटेकार जावपाक शकतले अशें आयोजकांनी सांगला. अनुराष्ट्रीय पुरस्कार गोयातल्या काणकोणच्या सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाची शिक्षक चंद्रलेखा दामोदर मिस्त्री हांकां फावो जालो. नवी दिल्लीत तांकां हो पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी भेटयलो. ही खोश शब्दांत मांडूंक शकना अशी प्रतिक्रिया चंद्रलेखा हांणी दिली. केंद्रीय कुशळटा विकास मंत्रालयाचो पुरस्कार म्हापसा आयआयटीच्या नताशा कारवालो आणि काकोडा आयआयटीचे विजय चारी हांकांय राष्ट्रपती मुर्मू हांणी भेटयले. बीएड अभ्यासक्रमात जे विद्यार्थ्यांक शिकयतात ते प्रत्यक्षान हाडप हे जण एका शिक्षकाचे कर्तव्य हे सुवाळ्याक वाटेकार जावन वो एक न विसरपी खीण असे मत चंद्रलेखा मिस्त्री हांणी उक्तायले. चवथीची परब उमेदीन आणि भक्तीभावान मनयतात. गणपती बाप्पा पावलो घराघरांनी. बायलांच्या आणि भुरग्यांच्या सुरक्षितते खातीर पिंक फोर्स पोलीस तैनात करतले मुखेलमंत्री प्रमोद सावंत. पोस्टमास्टर जनरल कार्यालयात 30 सप्टेंबराक प्रादेशिक टपाल न्यायालयाचे केला आयोजन. आज आणि फुडल्या 7 दिसांनी कोकण आणि गोयासहित हेर राज्यांनी घोग्यांनी पावस पडू येता आयएमडीची शिटकावणी. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.